नमस्कार, आकाशवाणी पणजीच्या प्रादेशिक खबरां विभागावरवी अक्षता बोडके तुमकां राष्ट्रीय खबरो दिता. मुखेल खबरो. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हांणी बोडो शांतताय कबलातीचो समाजाक व्हड फायदो जावन हजारांनी तरणाटे हिंसाचारांतल्यान भायर आयल्यात अशें सांगलें. केंद्रीय नागरी विमानन मंत्री राम मोहन नायडू हे नागरी विमान कार्यावळ विंग्स इंडिया 2026 ह्या म्हयन्याच्या 28 तारखेक हैदराबादाच्या बेगमपेट विमानतळार सुरू करतले. उत्तर प्रदेशांत मौनी अमावस्या निमतान लाखांनी भक्त नयांनी पवित्र बुड्डी घेतात. वाणिज्य आनी उद्देग मंत्री पियुष गोयल हांणी आयज कॅनडाच्या ब्रिटीश कोलंबियाचे प्रधानमंत्री डेव्हिड एबी हांचे कडेन भारत कॅनडा अर्थिक भागीदारी घटमूट करपाविशी चर्चा केली. आता पुराय खबरो. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आयज अस्तंत बंगाल आनी आसामातल्या 5 नव्या अमृत भारत एक्सप्रेस गाडयांक 5वो बावटो दाखयतले. अस्तंत बंगालातल्या हुगली सावन ते 3 अमृत भारत एक्सप्रेस गाडयो हांकां बावटो दाखयतले. हावडा आनंद विहार टर्मिनल अमृत भारत एक्सप्रेस, सिल्दा बनारस एक्सप्रेस आनी संतरांगची तांबारम अमृत भारत एक्सप्रेस ह्या गाडयांचो आस्पाव जाता. तशेंच आसामाच्या नागांव जिल्ल्यांतल्या कालिया बागोर हांगाय प्रधानमंत्री 2 नव्या अमृत भारत एक्सप्रेस गाडयांक बावटो दाखयतले. कामाख्या रोहताक अमृत भारत एक्सप्रेस आनी लखनौ अमृत भारत एक्सप्रेस ह्यो गाडयो आसात. नव्या रेल्वे सेवांक लागून ईशान्य आनी उत्तर भारतामदीं रेल्वे संपर्क घटमूट जातले आनी लोकांक सुरक्षीत आनी सोयीस्कर प्रवास करपाक मेळटलो. सांजेवेळार प्रधानमंत्री नरेंद्र मोदी अस्तंत बंगालातल्या हुगली जिल्ल्यांतल्या सिंगूर हांगा सुमार 830 कोटी मोलाच्या वेगवेगळ्या उदरगत प्रकल्पांचे उक्तावण करतले. बालागड हांगा विस्तारीत बंदर गेट प्रणालीचो बुन्याद घालून उदका येरादारी टर्मिनल आनी रोड ओव्हर ब्रिज आसतलो. सुमार 900 एकर वाठारांत पातळिल्लें बालाघाट हें आधुनीक माल हाताळणी टर्मिनल म्हणून विकसीत करपाचें काम सुरू आसा आनी ताची कार्यक्षमता वर्साक सुमार 27 लाख टन करपाची कल्पना केल्या. हाका लागून रस्त्याची सुरक्षीतताय वाडटली, वाहनांची गर्दी आनी कोलकाता शारांत प्रदुशण उणें जातलें. तशेंच प्रधानमंत्री जयरामबाती बारोगोपीनाथपूर मायापूर नव्या रेल्वे मार्गाचें उक्तावण करतले. ही मार्ग तारकेश्वर बिष्णुपूर नव्या रेल्वे मार्ग प्रकल्पाचो म्हत्वाचो भाग आसा. भारताक स्वावलंबी आनी विकसीत राष्ट्र करपाक फुडली 2 दशकां म्हत्वाची आसतली अशें उपराष्ट्रपती सीपी राधाकृष्णन हांणी म्हणला. ह्या प्रवासांत उत्तराखंडाची विशेष भुमिका आसतली. अक्षय उर्जा, सेंद्रीय शेती, आयुष पर्यटन, स्टार्टअप आनी कुशळटाय विकासांत राज्यांच्या प्रचंड क्षमतेचेर तांणी उजवाड घालो. मुख्यमंत्री पुष्कर सिंग धामी हांच्या फुडारपणाखाला उत्तराखंडांत विकासाची नवी उंचाय गाठतलो असो विस्वास उपराष्ट्रपतींनी व्यक्त केला.
The next 2 decades will define India's march towards becoming a Atmanirbhar and Vikshit Bharat by 2047. In this journey, Uttarakhand occupies a position of unique importance. Devbhoomi Uttarakhand has entered a new era of road, rail, air and communication connectivity in the last decade.
देहरादूनात जाल्ल्या एका खासगी कार्यक्रमात माध्यमांच्या भूमिकेचेर उलयतना उपराष्ट्रपती लोकशाहीचो 4थो खामो म्हणून माध्यमांची भूमिका म्हत्वाची आसा आनी तांणी माध्यमांक सकारात्मक आनी विकासभूमीक उपक्रमाक म्हत्वाचे दिवपाचे आवाहन केला, जाका लागून तरणाट्यां मदीं सकारात्मक विचारसरणी घटमूट जावपाक मदत जातली आनी राष्ट्र उभारणीची भावना बळकट जातली.
In a vibrant democracy like India, the media plays a vital role as the 4th pillar of our democracy. It acts as a bridge between the people and those in power, giving voice to the citizens, shaping public opinion and strengthening accountability and transparency in governance. I firmly believe that media has a great role in covering the stories of positive developments, also to make the people aware of the प्रोग्रेसिव्ह मार्च ऑफ अवर ग्रेट नेशन.
प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हांणी बोडो शांतताय कबलातीचो समाजाक व्हड फायदो जालो आनी हजारांनी तरणाट्यांनी हिंसाचार सोडून ते मुखेल प्रवाहांत आयल्या अशें सांगलें. गुवाहाटीच्या अर्जुन बागेश्वर बरुआ खेळा संकुलांत काल बागुरुंबा दुओ 2026 पारंपारीक बोडो सांस्कृतीक कार्यावळीक प्रधानमंत्री हाजीर रावले. ह्या संदर्भात बोडो समाजातल्या 10,000 परस चड कलाकारांनी बागुरुंबा नाच सादर केलो. केंद्र सरकाराच्या 1,500 कोटी रुपयांच्या पॅकेजीच्या आधारान शांतताय कबलाती उपरांत बोडोलँड टेरिटोरियल वाठारांत प्रधानमंत्र्यांनी सगळ्यांक मार्गदर्शन केलें. भाजपा फुडारणाखाला सरकार राज्याची सगळी संस्कृताय आनी परंपरेक मान दिता आनी राज्या खातीर केल्ली वचनबद्धताय तांच्या सरकारान पुराय केल्या अशें प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हांणी नदरेक हाडले. प्रधानमंत्री 2 दिसांच्या आसामाच्या भोंवडेर आसात. ह्यो खबरो तुमी आकाशवाणी पणजीच्या प्रादेशीक खबरां विभागावरवीं आयकतात.
भाई अब खेती में पानी की बचत और पैसे की बचत दोनों होंगी. वो कैसे? अब नए जीएसटी में ड्रिप इरिगेशन सिस्टम पर लगभग 9,000 रुपए की बचत.
वाह, लागत भी कम और फायदा ज्यादा.
भाई खेती हुई और आसान और पैदावार भी बेहतर.
नेक्स्ट जेन जीएसटी, बेटर एंड सिंपलर.
केंद्रीय नागरी विमानन मंत्री राम मोहन नायडू आशियातली सगळ्यांत व्हडली नागरी विमानन कार्यावळ विंग्स इंडिया 2026 ह्या महिन्याच्या 28 तारखेक हैदराबादाच्या बेगुमपेट विमानतळार सुरू करतले. 4 दिसांच्या ह्या जागतीक विमान कार्यावळीचो विषय भारतीय विमानन फुडाराक सशक्त करप, उत्पादन ते देखरेख, समावेशकता ते नवनिर्माण आनी सुरक्षितताय ते शाश्वतपण असो आसा. भारताच्या नेटान विस्तारपी विमान आवाठान ताचे संवसारीक पावल आनी उत्पादन सेवा, नवनिर्माण आनी शाश्वत विमान उपाय हांच्या खातीर एक मुखेल केंद्र म्हणून उदेवपाची तांची नदर ह्या कार्यावळींतल्यान उजवाडाक येतली अशी माहिती नागरी विमान मंत्रालयान दिल्या. तशेंच ह्या कार्यावळींत आंतरराष्ट्रीय प्रदर्शन, स्थिर विमान प्रदर्शन, उड्डाण आनी एरोबॅटीक शो, उंचेल्या पावण्यावेली आंतरराष्ट्रीय परिशद, विमान नोकरी मेळावो, पुरस्कार सुवाळो आनी सांस्कृतीक कार्यावळी आसतली अशें म्हणलां. विद्यार्थ्यां खातीर आनी तरणाट्यां खातीर वेवसायिकां मदीं नवनिर्माण, समस्या सोडोवप आनी उद्देगीक विचारांक चालना दिवपा खातीर नागरी विमानन नवनिर्माण आव्हानां घडोवन हाडटले अशें मंत्रालयान मुखार सांगलां. राष्ट्रकुलांतल्या 40 देशांतल्या 120 वांगड्यांचें संसदीय शिष्टमंडळ काल 2 दिसांच्या भेटीचेर जयपुरांत पावले. प्रतिनिधी प्रतिकात्मक आमेर किल्ल्याक भेट दिली आनी थंय तांकां पारंपारीक राजस्थानी येवकार दिलो. किल्ल्याची भव्य वास्तुकला, सांस्कृतीक प्रदर्शन आनी लोकसंगीत हाका लागून भोंवडेकारांक खोलायेन प्रभाव पडलो. कितल्याशाच राजपूत काळांतल्या इतिहासाची माहिती ह्या शिष्टमंडळाक दिली आनी दिवान ए आम, दिवान ए खास, गणेश पोल, शीश महाल, मानसी राजवाडो आनी मुखेल बांदावळीचो अभ्यास केलो. राष्ट्रकुल राष्ट्राचे सभापती, वांगडी आनी वरिष्ठ संसदीय अधिकारी आशिल्ल्या ह्या शिष्टमंडळाक जयपूर आंतरराष्ट्रीय विमानतळार राजस्थान विधानसभेचे अध्यक्ष वासुदेव देवनानी हांणी येवकार दिलो. तांच्या रावपाच्या काळांत शाराच्या हेर इतिहासीक आनी सांस्कृतीक थळांकूय तांणी भेट दिलो. फाटल्या वर्सा डिसेंबराच्या सुरवेक विमान कंपनीन व्हड प्रमाणान कळाव आनी सेवा रद्द केल्ल्यान इंडिगोचेर नागरी विमान येरादारी महासंचालनालयान DGCA इंडिगोचेर 22.20 कोटी रुपयांचो दंड घाला. 3 आनी 5 डिसेंबराच्या काळांत 2,507 विमानां रद्द जाल्ल्यान आनी 1,852 विमानांक कळाव जाल्ल्यान वेगवेगळ्या विमानतळाचेर आडकून पडपी 3,00,000 वयर प्रवाशांक असुविधा जाली. इंडिगोच्या कार्यावळीत व्यत्यय येवपाक कारणीभूत जावपी परिस्थितीचो व्यापक निळा आनी मूल्यांकन करपा खातीर DGCA स्थापन केल्ल्या 4 वांगड्यांच्या समितीन केल्ल्या सविस्तार चौकशे उपरांत हो दंड घाला. वाणिज्य आनी उद्देग मंत्री पियुष गोयल हांणी आयज कॅनडाच्या ब्रिटीश कोलंबियाचे प्रधानमंत्री डेव्हिड एबी हांचे कडेन भारत कॅनडा अर्थीक भागीदारी घटमूट करपाविशी चर्चा केली. सोशल मीडिया पोस्टान मंत्री गोयल हांणी दोनी वटांनी वेपार आनी गुंतवणूक सहकार्याक मुखार व्हरपाविशी चर्चा केल्या. गंभीर खनिजां, उत्पादन, नितळ उर्जा, तंत्रगिन्यान, शिक्षण, संरक्षण आनी नवनिर्माण ह्या सारख्या क्षेत्रांतल्या सहकार्याचो अभ्यास केलो. नव्या संदीक चालना दिवपा खातीर आनी दोनी राष्ट्रांमदले संबंध खोलायेन वाडोवपा खातीर दोनी देशांनी शाश्वत संलग्नतायेचें म्हत्व सांगलां. उत्तर प्रदेशांत मौनी अमावस्या निमतान लाखांनी भक्त न्हयांनी पवित्र बुट्टी घेतात. तशेंच प्रयागराजांतल्या संगम हांगा जावपी माघ मेलाच्या वर्सुकी धर्मीक कार्यावळीचो हो तिसरो म्हत्वाचो स्थान. मौनी अमावस्यांत पवित्र बुट्टी घेवपा खातीर सकाळी सावन प्रयागराजांत गंगा, यमुना आनी पौराणीक सरस्वती न्हंयच्या संगमार भक्तांनी गर्दी केल्या. किन्नर आखारा सयत जायत्या आखाड्यांचे संत हांगा पवित्र बुट्टी घेतात. भारतीय हवामान खात्यान आयज उत्तर प्रदेशांत दाट धुके पातळपाचो अदमास उक्तायला आनी आयज ऑरेंज अलर्ट जारी केला. ICC दादल्यांच्या 19 वर्सा सकयल्या क्रिकेट विश्वकरण सर्तीन काल राती झिम्बाब्वेच्या बुलावायो हांगा जाल्ल्या गट ए मॅचींत भारतान बांगलादेशाक 18 धावणांनी हारयले. परतून एक फावट आयच्यो मुखेल खबरो. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हांणी बोडो शांतताय कबलातीचो समाजाक व्हड फायदो जावन हजारांनी तरणाटे हिंसाचारांतल्यान भायर आयल्यात अशें सांगलें. केंद्रीय नागरी विमानन मंत्री राममोहन नायडू हे नागरी विमान कार्यावळ विंग्स इंडिया 2026 या महिन्याच्या 28 तारखेक हैदराबादच्या बेगमपेट विमानतळ सुरू करतले. उत्तर प्रदेशात मौनी अमावस्या निमतान लाखांनी भक्त नयानी पवित्र बुट्टी घेतात. वाणिज्य आणि उद्योग मंत्री पियुष गोयल हांनी आयज कॅनडाच्या ब्रिटिश कोलंबियाचे प्रधानमंत्री डेव्हिड एबी हांचे कडेन भारत कॅनडा अर्थिक भागीदारी घटमूट करपाविशी चर्चा केली. आणि इथल्यान ह्यो राष्ट्रीय खबरो सोपल्यो. मुखावेले राष्ट्रीय खबरापत्र तुमकां आयज सांजे 6:30 मिनटांनी आयकूंक मेळटले. नमस्कार.